हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मे काचमे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐ इणादेवहूर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसि मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नागपूर आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त हेमाताई पुरोहित आपल्याला आज वाचून दाखवणार आहे।
श्रीराम ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। मागच्या वाचनात आपण शिबिरातील दुसऱ्या दिवशीच्या सत्संगातील प्रश्नोत्तर सद्भक्त पंकज काकांकडून ऐकले। आज आपण त्याच सत्संगातील स्वामीजींनी घेतलेली प्रश्नोत्तरे पाहणार आहोत आणि मग एका पाद्यपूजेचे वर्णन पाहणार आहोत। स्वामीजी म्हणाले, श्यामाताईंच्या भगिनी सिंधू मावशी यांचा प्रश्न मी वाचतो। प्रश्न असा आहे की तो परमात्मा तूच आहेस, तत्वमसी असा सद्गुरू अनुग्रह देतात, पण तोपर्यंत साधकांची बहुधा साधना फारशी झालेली नसते। अशावेळी ध्यान एकदम कसं लागणार? शिष्याची तयारी तर तेव्हा काहीच नसते। एकदम देवाचं प्रेम तरी कसं निर्माण होणार? बोध होण्यासाठी साधना तर हवीच। आता 16वा व 17वा अध्याय ज्यात बोलण्या चालण्याचे नियम सांगितले आहेत ते पाळले जातील, ज्यामुळे खरं उत्तम संस्कारित जीवन होईल। तसंच या अध्यायात सांगितलेले जीवनात उतरवले तर तो प्रथम साधक म्हणण्यास योग्य होईल आणि नंतर कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग हे साध्य होतील। मग हे 16वा 17वा अध्याय इतक्या उशिरा का आले? या सर्व गोष्टी प्राथमिक मानून आचरण झाले तर साधकाची तयारी होणार, मग तो ध्यान वगैरे साधना करणार। त्याऐवजी आधीच ध्यानाचा ज्ञानाचा उपदेश कर्माचा उपदेश कशासाठी? यानंतर 16वा 17वा अध्याय का आले? हा गीता ज्ञानेश्वरीच्या अंगाने प्रश्न आहे, पण सद्गुरूंनाही असाच प्रश्न आहे की व्यक्तीची तयारी बेताचीच असते, त्याचं चालणं बोलणं वागणंही बेताचंच असतं, मग त्याला तत्वमसीचा उपदेश आधीच करून काय उपयोग? त्याची प्रगती कशी होणार? आधी त्याचे आचार विचार वागणं बोलणं सुधारायला नको का? स्वामीजी उत्तरादाखल म्हणाले, खरा आहे तुमचा प्रश्न. स्वामी माधवनाथांनी स्वरूपानंदांना विचारलं होतं की आलेल्या व्यक्तीला अनुग्रह कधी द्यावा, ती योग्य आहे का त्यासाठी हे कसं समजावं. त्यावर स्वरूपानंद म्हणाले होते की व्यक्तीला परमार्थाची आस्था असणं एवढं पुरे आहे, एवढी खूण समजली तरी पुरे आहे. गुलाबराव महाराज व गोंदवलेकर महाराज यांच्यातील एक चर्चा किंवा वाद प्रसिद्ध आहे. गुलाबराव महाराजांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक नाम घेताना लक्षपूर्वक घ्यावं. नाम, नामी, नामधारक यांची त्रिपुटी संपावी, ते एकरूपच व्हावेत. व गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं असं होतं की कसाही भाव असो, व्यक्तीचं नाम घेणं तर सुरू झालंय ना, एकदम परमात्मा, स्वरूप, नामी वगैरे तिला कसं कळणार. राम राम म्हणायला तर सुरुवात करू देत. नाम घेता घेता चित्तशुद्धी होईल, मन निर्मळ होईल, अंतःकरणही शुद्ध होईल. कालांतराने तिला अनुभव येईल की आपण परमात्मा स्वरूप आहोत. म्हणजे गुलाबराव महाराजांचं म्हणणं होतं की नुसतंच नाम घेऊन काय उपयोग, कितीही जप केला तरी तो व्यर्थच. आणि गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं असं होतं की नाम घेता घेताच व्यक्तीची तयारी होईल. स्वामीजींचंही असंच म्हणणं होतं की सद्गुरु अनुग्रह देऊन सुरुवात तर करून देतात ना. माझं एक मत सांगतो की सद्गुरूंना सांप्रत लक्षणांनी युक्त, सद्गुणांनी युक्त अशी जी व्यक्ती हवी असते ती घडविण्याचं काम सद्गुरु अगदी मुळापासून करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. संस्कार हे घरापासूनच शिकवले गेले पाहिजेत, घडले पाहिजेत, पण आजकालच्या काळात ते दिसत नाही. परमार्थच दिसत नाही तर तेच तत्व तू आहेस हा बोध तर दूरच. टीव्ही, आधुनिक कल्पना, लाईफस्टाईल यामुळे जीवन बदललं आहे. आता घरातील मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची? अर्जुनाला उपदेश करण्याआधी तो राजघराण्यातील मुलगा म्हणून तसे संस्कार त्याच्यावर होते, तो सुसंस्कृत होता. आता 16 व 17 अध्याय वर्तणुकीचे नियम सांगणारे आहेत. 9व्या अध्यायात भगवंतांनी संसार कसा खोटा आहे, व्यर्थ आहे ते सांगितलं. मोघाशा मोघ कर्माणो मोघज्ञाना विजेतस हा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताहा. या 9व्या अध्यायात भगवंतांनी आपला ऐश्वरी योगही सांगितला, आपलं स्वतःचं स्वरूप सांगितलं, गतीर्भरता प्रभू साक्षी निवासे शरण सुरुत इत्यादी. हे ज्यांना समजत नाही त्यांच्याबद्दल मग प्रश्न राहिलाच ना. काही मंडळी आसुरी राक्षसी प्रवृत्तीचीच असतात, त्यांना काही कळतच नाही. पण दैवी प्रकृतीचे जे महात्मे असतात ते प्रकृतीच्या योगे भजन करतात. महात्मा नस्तु माम पार्थ दैवीं प्रकृती माश्रिताहा भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् असं भगवंत म्हणतात. हे महात्मे भजन कसं करतात ते भगवंतांनी सांगितलं, पण इथे राक्षसी आसुरी प्रकृतीचं वर्णन केलं गेलं नाही. दैवी प्रकृती काय आहे हेही सांगायचं राहून गेलं. पुढे अर्जुनाबरोबर प्रश्नोत्तरांचा ओघ चालूच होता. खरं तर 15व्या अध्यायाच्या अखेरीस गीता समाप्त झाली. गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तं मयानघ. हे गुह्यशास्त्र, हे अर्जुना, तुला माझ्याकडून सांगितलं गेलं, पण ज्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या 16 व 17 अध्यायात सांगितल्या गेल्या. हे परिशिष्ट अध्याय म्हणून ओळखले जातात. दैवी आणि आसुरी संपत्तीबद्दल राहिलेल्या गोष्टी 16व्या अध्यायात सांगितल्या तर त्रिगुणांची कर्म कशी असतात ते आणि यज्ञ, दान, तप, आहार याबद्दल 17व्या अध्यायात सांगितलं गेलं. ज्या त्रिगुणांबद्दल 14व्या अध्यायात सुतोवाच्य होतच त्याचा सुस्पष्ट खुलासा 17व्या अध्यायात केला गेला. या 2 अध्यायांवरून साधकाला आपली भूमिका नक्की बनवता येते. पण ही भूमिका आपण प्रथम बनवू आणि मग सद्गुरूंनी अनुग्रह द्यायचा असं केलं तर आयुष्य संपून जाईल. भूमिका तयारच झाली नाही तर असा प्रश्न शिल्लक राहतोच, तुमच्या वयाच्या कोणत्या वयापर्यंत तुम्ही तयार होणार? अनुग्रहासाठी पात्रता तरी कधी लाभणार? कारण विषयांचा खेळ कधीच संपत नाही. षडरिपू मनातून कधी जातील ते सांगता येत नाही. म्हणून एका बाजूने इंद्रिय निग्रह व विषय आवरण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने सद्गुरु उपदेशाप्रमाणे आणि त्याही पलीकडे असणारा परमात्माच मी असा बोध संपादन करण्याचा प्रयत्न करणं, होता येईल तेवढी प्रकृती शुद्ध करण्याच्या मागे लागणं अशा प्रकारे जाण्याखेरीज वागण्याखेरीज पर्याय नसतो. आता परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला वेगळ्या सवयी लागलेल्या असतात. संस्कार बेताचेच झालेले असतात. सद्गुरू सांगतात ते पटत असतं पण वळत नसतं. साधना करायची असते पण बैठक नसते असा आपला गोंधळ असतो. जर लहानपणी संस्कार झाले, मनोभूमी तयार झाली तर स्वरूपानंद, माधवनाथ यांच्यासारखे सद्गुरू निर्माण करतात, उदयाला येतात. आपण सद्गुरूंकडे जातो तेव्हा संशय, दुराग्रह, विकल्प या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या ठिकाणी पुट्ट्या झालेल्याच असतात. आपण बाहेरच्या जगात वेगळेच शिकतो व परमार्थात एकदम वेगळं असतं. त्यामुळे मनाचा गोंधळ झालेला असतो पण त्याला इलाज नसतो. आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करावी म्हणजे झालं. मलाही मनापासून असं वाटतं की माझ्याकडेही अशा प्रकारच्या तयार असलेल्या व्यक्ती मला लाभाव्यात. एखाद्या चांगल्या घरातून त्यांचं बेसिक शिक्षण झालेलं असावं. जी व्यक्ती निस्पृह आहे, तयार आहे, घडलेली आहे, जिची ध्येय निश्चिती झालेली आहे, तद्भाव भाविता अशा प्रकारची वृत्ती घेऊन परमार्थात उतरायचं आहे. सद्गुरू सांगतात तसं वागायचं आहे, आचरण करायचं आहे, वेगानं पुढे जायचं आहे, थोडा संयमही करायचा आहे, प्रार्थना करायची आहे, अनुसंधान राखायचं आहे, तो परमात्माच मी अशा चिंतनात राहायचं आहे. आपण सद्गुरूंचेच आहोत यासाठी सगुण भक्तीत रंगून जायचं आहे. रात्री झोपताना त्यांच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपी जायचं आहे. उद्याचा दिवस नाही उगवला तरी चालेल. त्यांना म्हणावं की आजच्या दिवशी मला जेवढं शक्य आहे तेवढं उत्तम व परिपूर्णतेने मी केलेलं आहे. तुम्हाला आता जसा वाटेल तसा माझा उद्धार करा. अशा चिंतनात गाळ झोपी जावं. एवढंच आपण करू शकतो आणि आपण एवढं नक्कीच करूया. येथे सत्संग संपला. यानंतर श्यामाताईंची भाची, माणिकताई, हिने एकनाथ महाराजांचा अभंग म्हटला. मनोभाव जाणून माझा, सगुण रूप धरिले बोजा, पाहुणा सद्गुरु राजा, आलावो माय आलावो माय. या सकाळच्या सत्रानंतर आज दुपारी स्वामीजी व सौ मुदताईंची पाद्यपूजा आणि जेवण असा कार्यक्रम सद्भक्त निशा कोठारी आपल्या सुचित्राची नागपूरची मैत्रीण हिच्या घरी होता. स्वामी मधुराताईंचे निशावतीच्या आईने औक्षण केले. निशाचे घर अतिशय सुंदर, जणू पॅलेसच. घरात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. बसायला मोहमोहन जाग्या होत्या. स्वामी मधुराताई सोफ्यावर बसले होते. निशा एकदम साधी सरळ आहे. तिचा स्वामीजींच्या चरणी अतिशय उत्कट भाव आहे. खरं तर ती परमहंस योगानंद यांची डिवोटी आहे, पण तिला आपल्या केंद्राबद्दलही खूप प्रेम आहे. स्वामीजी आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या आरत्या झाल्या. नंतर स्वामी म्हणाले, आपण सारे जण थोडा वेळ शांत बसणार आहोत, स्तब्ध, जणू एखादी मूर्ती असावी तसं. एकदम रिलॅक्स, शरीरात वळून बघा, तुमच्या हृदयाची धडधड कल्पनेने बघा, अगदी एकाग्रतेने बघा. तुमच्यापैकी ज्यांना जमेल त्यांना हृदयाची स्पंदना ऐकू येतील. ते ऐकण्याची इच्छा धरा. हृदयाच्या आकुंचन प्रसरणाबरोबर तुमच्या शरीरात रक्तप्रवाह सर्वदूर पसरतो आहे. श्वासाकडे पहा, लक्ष द्या. श्वास संथ शांत झालेले अनुभवा. श्वासाकडे लक्ष दिल्यामुळे विकार नाहीसे होतील. भ्रुकुटीमध्ये लक्ष ठेवा. आज्ञाचक्रापाशी लक्ष द्या. तुमच्या मस्तकाच्या आत जाणीव रूपाने तुम्ही आहात. कल्पनेने सर्व पहा, डोळ्यांनी नाही. विचाररहित झालेले तुम्ही, मस्तकाच्या पोकळीस जाणीव रूपाने असलेले तुम्ही शांत झाला आहात. नित्यस्वरूप परमात्मा तुम्ही झाला आहात जणू. आता मी काहीच बोलणार नाही. यानंतर सारे जण थोडा वेळ ध्यानाला बसलो. ध्यान विसर्जित करताना स्वामीजी म्हणाले, आता सुखमय शांत स्वच्छ स्मरणात राहून या स्थितीतच डोळे उघडूया. स्वरूपस्थिती लक्षात ठेवून आपण भानावर येऊया. निशाला ध्यानाची प्रक्रिया जाणून घ्यायची होती. तिला ध्यान शिकायचं होतं. तिनं मला तसं फोनवर सांगितलं होतं म्हणून अशा पद्धतीचं आपण ध्यान केलं. आपलं चैतन्य देहाशी जरी निगडीत असलं तरी देहापासून ते वेगळं करता येतं. मी अलिप्त वेगळा आहे. ज्यांना ध्यानाला बसायचा सराव आहे त्यांना हे जमलं, निशालाही समजलं. हे अक्षरतत्व आहे. काही काळापुरतं आपलं विषयांवरचं प्रेम कमी झालं होतं. याचं कारण त्यांची जाणीव नव्हती. आपलं हे सोहम ध्यान आहे, नाम घेता घेताही त्याच्याशी तदाकारता येते, चिंतन करता करता त्याच्याशी तद्रूप होता येतं। निशा ही आयआयटी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्याचे क्लासेस घेते, तिला त्यासाठी अनेक शुभेच्छा, अनेक आशीर्वाद। ध्यानाचा कोणताही विधी नाही, स्वरूपाशी एकरूपता ही अनेक निरनिराळ्या मार्गांनी प्राप्त करून घेता येते। ध्यान म्हणजेच विधी वा प्रक्रिया। तुमच्या जीवनात जे करायचं आहे ते भगवंताला स्मरून करा, एवढाच परमार्थ आहे। सगळी कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करणं म्हणजे त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे, त्या मार्गावरून चालणं एवढंच करायचं आहे। यानंतर सीमाते बर्वेंनी दासाची संपत्ती राम सीतापती हा समर्थांचा अभंग म्हटला। या अभंगानंतर स्वामीजींनी निशाला काही बोल असं सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, स्वामीजी आप प्रेम मूर्त हो, बस तिला पुढे बोलताच येईना। स्वामीजींना तिचा भाव पोचला, काही क्षण असेच शांत गेले व नंतर निशाने पुढील प्रार्थना म्हटली, हु इज इन माय टेम्पल, ऑल द डोर्स डू ओपन देमसेल्व्स, ऑल द लाईट डू लाईट देमसेल्व्स, डार्कनेस लाईक अ डार्क बर्ड फ्लाईज अवे ओ फ्लाईज अवे, हु इज इन माय टेम्पल, कौन है मेरे मंदिर में, द्वार खोले सब अपने आप, दीप जले सब अपने आप, अंधेरा काले पंछी समान दूर उडे। यावर स्वामीजी म्हणाले, आतून द्वार उघडतं, मन तर्क बुद्धी अंतःकरण ही आतली दारं उघडून पाहिली तर मनाचं उन्मन होतं, तर्क शुद्ध होतं, अंतःकरण निर्मळ होतं, परमात्म्याकडे जाणारी दारं आत उघडतात, ही सद्गुरु कृपेने आपेआप उघडतात। तेथ सुख असते वाढ, वाढ म्हणजे कमकुवत नाही असं, नाही मनाचं पवाड, त्या ठिकाणी मनच नसतं, मनविण कैवाड साधनाचा, मन नाहीस झालं की तो तिथे आत्मस्थ आहेच, तो आपला आपण समजतो प्रकटतो, त्याची मनविण प्राप्ती वासनविण तृप्ती, तेथ नचले व्युत्पत्ती कल्पनेची, कल्पना थांबायला हवी, मन थांबायला हवं, तर्क थांबायला हवा, मन थांबणं म्हणजे एक दार उघडणं, तर्क थांबणं म्हणजे दुसरं दार उघडणं। निशाकडून ही प्रतिकात्मक प्रार्थना मी प्रथमच ऐकली, याआधी कधी ती ऐकली नव्हती। यानंतर जेवणे झाली व आम्ही चारेच जण घरी परतलो। आज सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेस सद्भक्त पंकजकाकांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य श्री शशी महाराज यांचं चरित्र अतिशय सुंदर असं सांगितलं। चरित्राचा शेवट करताना ते म्हणाले, या चरित्रावरून स्वामीजी व मकरंदनाथांची मला खूप आठवण झाली, असाच भाव आमच्या अंतःकरणात सदैव वसो हीच प्रार्थना, असं म्हणून त्यांनी चरित्रकथनाचा शेवट केला। आणि यानंतर स्वामीजींचं रसाळ असं ज्ञानेश्वरी प्रवचन होऊन शिबिराचा दुसरा दिवस संपला। हरिओम।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने आणि पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला आणि पुढे असं सरकून घ्यावं।
हरी हरी या शिंदे अभंग म्हणा। हरी 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 हो हो।
योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी तुम्या देखिला साजनी योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पहाता पहाता मनान पुरे धनी पहाता पहाता मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पितला संदेह निमाले दुजेपण फिटला संदेह निमाले दुजेपण देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशी देखिला ज्ञातासी अनंत रूपे अनंत वेशी देखिला ज्ञातासी देखिला देखिला माय देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशी देखिला ज्ञातासी बाप रक महादेवर कुन बानिली कैसी बाप रक महादेवर कुन बानिली कैसी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव योगिया दुर्लभ तो मैं देखिला साजनी योगिया दुर्लभ तो मैं देखिला साजनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव माय देवाचा देव
वा 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 छान म्हटला पूजनीय श्री श्री 108 वेद विद्याशास्त्र संपन्न मकरंदनाथजी गुरुंना माझा शिरसाष्टांग नमस्कार व विनंतीपूर्वक निवेदन. मी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला आहे वेद विद्याशास्त्र संपन्न हे मला खरंच समजत नाही. कदाचित मागच्या गुरुवारी दोन उपनिषदांना धरून आलेल्या प्रश्नांवर मी बोललो आणि त्या उपनिषदांबद्दल एक मोठेच जवळपास दोन प्रवचनं होतील असं 65-70 मिनिटं मी बोलत राहिलो त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी असं म्हटलं असेल. मला स्वामीजींनी सांगितलेलं जे ध्यान आहे त्याच्यापेक्षा जास्त काही माहिती नाहीये. आदरणीय गुरु महाराज, प्रथम प्रस्तावना व नंतर प्रश्न मांडण्याची अनुमतीने प्रश्न मांडतो. प्रस्तावना, गेल्या 2 वर्षापासून ध्यानधारणा या विषयावर बरीच पुस्तके व ग्रंथ वाचून व अभ्यास केल्यानंतर श्रीमद भगवद्गीता व श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदातील 14व्या अध्यायातील भगवंतांनी स्वतः सांगितलेल्या उद्धव गीतेच्या आधारावर माझ्या अल्पबुद्धीला समजेल तसे पातंजली अष्टांग योगाच्या प्रक्रियेनुसार ध्यानाला सुरुवात केली होती व श्री श्री 1008 संजीवनी समाधिस्थ राघवेंद्र स्वामींच्या श्री मध्व संप्रदाय आशीर्वादाने सुरुवात केली होती। त्यांनी दिलेल्या संकेतानुसार आपल्यासारख्या गुरूंच्याकडे अत्यंत अनमोल मार्गदर्शनाकडे वळालो। अचानक मे 2017 सुमारास आमच्या जीवनातल्या अत्यंत श्रेष्ठ वेळेस आपल्या श्रेष्ठ अशा 2-3 प्रवचनातील मार्गदर्शनाप्रमाणेच ध्यानाची सुरुवात केली। या प्रवचनातून नाडी शुद्धीकरण, गुरु व भगवंताची मानस पूजा व ध्यानाची खरी सुरुवात व त्यातील अवस्था प्राप्त होत गेली। खालील अनुभव आले। नेहमीप्रमाणे दर एकादशीला रविवारी दिनांक 28 जानेवारी 2018 माघ शुक्ल एकादशी दिवशी 10 वाजता श्रीमद भगवद्गीता म्हणायला सुरुवात केली, पण साधारणपणे 11 वाजण्याचे सुमारास कमरेकडून पाठीकडे वरच्या मार्गाने सुषुम्ना नाडीतून वरच्या दिशेने हळूहळू वेदना होत गेल्या। अगदी छातीपर्यंत एक विशिष्ट शक्ती सुषुम्नेतून वरच्या दिशेने चढत आहे असे जाणवले। 8 फेब्रुवारी 2018 माघ कृष्ण अष्टमी गुरुवारी दुपारी 2:10 ते 2:20 पर्यंत पुन्हा दुसऱ्यांदा हाच अनुभव आला, पण यावेळी हा प्रवाह तीव्र होता। पत्नीने मला शांत हात फिरून नॉर्मल केले, पण संध्याकाळी डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी करून घेतली, सर्व काही नॉर्मल आहे असे सांगितले। दोन्ही अनुभव मला सोलापूर येथे आले। आजही साधना चालू आहे। ही कुंडलिनी जागृत होत असल्याची व प्रगतीची अवस्था आहे काय, आणि तसे असेल तर सहस्र दलापर्यंत पोचावयापर्यंत किती अवधी आहे? प्रश्न 2, कोणत्याच सिद्धीची इच्छा मनातून सुद्धा येत नाही, पण भगवत दर्शनाची प्राप्ती व मोक्ष मार्गाची अपेक्षा आहे। या प्रगतीत वैयक्तिक दोष वगैरे असल्यास आपण अवश्य मार्गदर्शन सूचना द्याव्यात ही विनंती। हे गुरुदेव, आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे ध्यान लावण्याचे आचरणात आणल्यामुळे मन प्रसन्न होत असून जीवनाचा खरा आनंद मिळत आहे, हेच मला मिळालेला आपला आशीर्वाद होय। आपलाच साधक कृष्ण मध्वराज बेऊर। चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही। मी दोन्ही ठिकाणी राहतो असं म्हणून पुण्याचा पत्ता दिला आहे आणि सोलापूरचा पत्ता दिला आहे। प्रामाणिकपणे विचारले गेलेले असे हे प्रश्न आहेत। ध्यानाच्या प्रक्रिया भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत, गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहेत। पतंजली महामुनींनी ध्यानावर लिहिलेलं आहे, ती योगसूत्र म्हणून प्रसिद्धच आहेत। पतंजलींचा जो अष्टांग योग आहे, हा अष्टांग योग राजयोग सांगतो। कुंडलिनी जागृती ही एक स्वतंत्र शाखा आहे। हठयोगामध्ये कुंडलिनी जागृत होऊन त्यानुसार ध्यान, अशा त्यानुसार समाधीपर्यंत जाणं असं सांगितलेलं आहे। तर पतंजली महामुनींनी जे सांगितलेलं आहे ते मुख्यतः वृत्ती शोधन असं पतंजली महामुनींचं तंत्र आहे। योगस्तु चित्तवृत्ती निरोधा अथ योगानुशासनम असं पहिलं सूत्र आहे। योगाचं अनुशासन सांगतो, योगाचा एक क्रम आहे, अनुशासन आहे। जसं आपल्या जीवनाचंही एक अनुशासन असावं, आपण जिथं काम करतो त्या संस्थेत ऑफिसमध्ये देखील एक अनुशासन असावं, तसं योग देखील अनुशासनानेच सिद्ध होतो। हे अनुशासन सर्व जीवनाला लावायला पतंजली महामुनींनी सांगितलेलं आहे, ते योगाचं अनुशासन म्हणून सांगितलेलं आहे। पतंजली महामुनींनी लिहिलेला ग्रंथ हा सूत्रबद्ध आहे, त्यामुळे नुसतं अनुशासन म्हटलं तरी त्याच्यावर खूप विस्तार करता येतो. योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, हा जो योग आहे हा योग चित्तवृत्तींचा निरोध करून साधला जातो. योग याचा अर्थ चित्तवृत्तींचा निरोध असं पतंजली महामुनी म्हणतात. आणि त्याच्या पाठोपाठ सूत्र लिहिलंय, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर द्रष्ट्याला स्वरूपबोध प्राप्त होतो, तो स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित होतो. या पहिल्या तीन सूत्रांच्या ठिकाणी पतंजलींचं योगशास्त्र संपलं. पुढं जे सगळं लिहिलेलं आहे हे तीन सूत्रांमध्ये सांगितलेलं घडायचं कसं, याकरता बरीच पुढं मग त्यांनी सूत्र लिहिली. पण त्याचा जर जिस्ट पाहायचा झाला तर हा एवढा आहे. पतंजलींच्या योगशास्त्राप्रमाणे आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या पाच प्रकारच्या आहेत, आणि पाच प्रकारच्या वृत्ती क्षिप्त, विक्षिप्त, मूढ अशा या सर्वसाधारण जाणवणाऱ्या वृत्ती, मग एकाग्र आणि निरुद्ध अशा पाच वृत्ती पतंजलींनी सांगितलेल्या आहेत. क्षिप्त म्हणजे सतत हालचाल करणारी वृत्ती, त्याला क्षिप्त असं म्हटलेलं आहे. तर विक्षिप्त म्हणजे जी हालचाल करत नाही, थांबलेली आहे, इतकी वेगाने पळत नाही अशी वृत्ती म्हणजे विक्षिप्त. मराठीत आपण विक्षिप्त हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो. मूढ म्हणजे मूढता ज्याच्यामध्ये आहे, निद्रा, आळस आणि प्रमाद यांनी भरलेली वृत्ती म्हणजे मूढ वृत्ती. या तीन वृत्ती सर्वसाधारणपणाने आपल्या ठिकाणी असतात, पण या तीन वृत्तींच्या व्यतिरिक्त कधीतरी कोणत्या तरी प्रसंगी चित्त एकाग्र होतं. वाहणारं पाणी तुम्ही पाहता, संथ वाहणारं पाणी जर पाहिलं तर तुमची एरवी क्षिप्त, विक्षिप्त किंवा मूढ असलेली जी वृत्ती आहे ती सारख्या एकाग्र दर्शनामुळे क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ या तीनही भावांना सोडून एकाग्रतेला प्राप्त होते. तुम्ही एखाद्या देवळात जातात, तिथं मूर्ती पाहता आणि आधीच्या नेहमी अनुभवणाऱ्या तीनही वृत्ती बाजूला होतात, अचानक एकाग्रता साधते. तुम्ही कधीतरी एखादं पुस्तक वाचता, चांगलं दैवी गुणांचं वर्णन असणारं, सात्विक त्यांनी भरलेलं, आणि ते वाचत असताना तुम्ही एकाग्र होऊन वाचायला सुरुवात करता. तुम्ही एखादं संगीत ऐकता आणि संगीत ऐकता ऐकता तुमच्या वृत्ती एकाग्र होतात, त्या क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ या भावाला सोडतात, आणि चौथी जी एकाग्र वृत्ती आहे ती एकाग्र वृत्ती तुम्हाला प्राप्त होते. ही एकाग्र झालेली वृत्ती एका ठिकाणी राहिलेली असते, जसं संगीत आहे, वाहणारं पाणी आहे, लावलेला दिवा आहे, देवळात असलेलं पवित्र वातावरण आहे. ही एका ठिकाणी स्थिर झालेली वृत्ती वृत्तीरहिततेला पोचते अचानक, अमन धक्का ज्याला म्हणू असं. तुम्हाला कळतही नाही की पाणी वाहत असताना संथ वाहणारं पाणी तुम्ही पाहता आहात किंवा देवावर अभिषेकाची धार धरलेली आहे, आणि एका बिंदूला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, अशी तैलधारा ज्याला म्हणू अशी पाण्याची धार आहे. एक सारखी धार पाहताना एकाग्रतेने वृत्तीरहितता येते, वृत्तींचा निरोधच होतो, ती एकाग्र वृत्तीही नाहीशी होते आणि तुम्हाला किंचित सुख प्राप्त होतं. हा अनुभव अचानक येतो आणि तुमच्या असं लक्षात येतं की वृत्ती एकाग्रतेनंतर जी निरुद्ध झाली क्षणभर, त्या निरोधामुळे आपल्याला सुख मिळालं. जे सुख एरवी क्षिप्त, विक्षिप्त, मूढ याच्यामध्ये नव्हतं आणि एकाग्रतेमध्येही तेवढं नव्हतं, असं सुख तुम्हाला निरोध वृत्तींचा झाला की ते सुख मिळतं आणि हा निरोध क्षणभर होतो. या क्षणभरात जर इतकं सुख असेल तर अभ्यासाने जर वृत्ती निरुद्ध केल्या तर किती सुख आपल्याला मिळेल अशा विचारांनी तुम्ही योगाच्या अभ्यासाला प्रवृत्त होता. पण योगाचा अभ्यास करण्याच्या आड वृत्तीच येत असतात. या ज्या वृत्ती आहेत त्या म्हणजे त्याची क्षिप्तता आणि मूढता जाऊन त्याला सात्विकता येणं म्हणजे विक्षिप्तता प्राप्त होणं आणि पुढे एकाग्र होणं आणि निरुद्ध होणं याची त्याच्याकरता गरज आहे. म्हणून मूढ आणि क्षिप्त वृत्तीचं शोधन, त्या शुद्ध होणं आणि त्या जशा सत्वगुणाला प्राप्त होतील तशा म्हणजे विक्षिप्ततेला प्राप्त होणं, अशा रीतीने सत्वगुणाला प्राप्त झालेली वृत्तीच एकाग्र होऊ शकते. मी काय म्हणतोय ते समजतंय ना तुम्हाला? मूढ आणि क्षिप्त वृत्ती कधीच एकाग्र होत नाही. म्हणून वृत्ती जर एकाग्र करायची असेल आणि पुढे निरुद्ध करायची असेल तर प्रथम मूढ आणि क्षिप्त म्हणजे सतत फिरणारी अशी वृत्ती स्थिर, काही एक स्थिर सत्वगुणामध्ये राहणं गरजेचं असतं. म्हणून मूढ आणि क्षिप्त वृत्ती हळूहळू त्याचं शोधन होणं गरजेचं आहे असं पतंजली महामुनी सांगतात. म्हणून वृत्ती शोधन हा पतंजली महामुनींचा योगसूत्राचा पाया आहे. वृत्ती जशा शुद्ध होत राहतील तशी ती विक्षिप्त होईल, सत्वगुणांनी युक्त होईल आणि सत्वगुणांनी युक्त झालेली वृत्ती एकाग्रता साधेल आणि एकाग्रता साधलेली वृत्ती कालांतराने निरुद्ध देखील होईल आणि समाधी सुखाचा अनुभव येईल. मी तुम्हाला थोडक्यात पतंजली महामुनींनी काय सांगितलंय ते सांगितलं. याचा कुंडलिनी योगाशी काही संबंध नाहीये. मी एवढं सांगण्याचं कारण असं की सगळ्या योगांची आपण गल्लत करण्याचं काही कारण नाही. पतंजली महामुनी हे विशिष्ट मार्गाने वृत्ती शोधन करत करत मग पुढे शुद्ध झालेली जी वृत्ती आहे ती शुद्ध झालेली वृत्ती म्हणजे विक्षिप्त झालेली वृत्ती विशिष्ट तर्कानी म्हणून सवितर्क, मग तर्काची फार गरज लागत नाही म्हणून सविचार, एकदा तर्क पक्का झाला की सानंद आणि सास्मित अशा संप्रज्ञात म्हणजे ज्या ठिकाणी वृत्ती शिल्लक आहे अशा समाधीला पण आनंद द्यायला सुरुवात करते, अशा समाधी त्याला प्राप्त होतात. या वृत्ती शोधनाखेरीज शक्य नाही. वृत्ती ज्याची अत्यंत शुद्ध झाली आणि फिरेनाशी झाली आणि सत्वगुणांमध्ये रमायला लागली त्याला सवितर्क समाधी प्राप्त होते. कालांतराने सविचार, सानंद आणि सास्मित, आता याचं मी वर्णन करत नाही कारण मला पुढचा प्रश्नाला उत्तर द्यायचंय खरं म्हणजे. म्हणून मीच केवळ शिल्लक आहे. जसं सवितर्क म्हणजे तुम्ही नाम घेता आहात, नामावर एकाग्र झालेले आहात, अथवा मूर्ती ध्यान करता आहात, मूर्तीवर एकाग्र झालेले आहात. ही जी मूर्ती आहे या मूर्तीच्या भौतिक लक्षणांना तुम्हाला विसरायला पाहिजे. हिचा रंग काळा आहे, ही दगडाची बनलेली आहे, खरं म्हणजे तिच्यामध्ये जीव नाही, मनुष्यांनी घडवलेली आहे आणि जसं मनुष्य पेहराव करतो तसा पेहराव दगडाला केलेला आहे, अशी भावना सोडून तुम्हाला ती वृत्ती चिन्मय आहे असा तर्क लढवायला लागतो. तुम्हाला राम असं म्हणत असताना राम हा परमात्मा आहे, तो सच्चिदानंद आहे आणि मी ही परमात्मा स्वरूप आहे असा तर्क लढवत नाम घ्यायला लागतं आणि असा तर्क लढवत नाम घेतलं किंवा ही मूर्ती चिदानंद स्वरूप आहे असं पाहत मूर्ती ध्यान जर केलं तर हळूहळू तुमचं अंतःकरण चिदानंद रूप होऊन जातं, कारण तुमचं जसं ध्यान तसं तुमचं अंतर। तुम्ही विषयाचं ध्यान करता तेव्हा अंतःकरणात विषयच सामावले जातात, मग दुसरं काही सुचेना असं होतं। तसं तुम्ही चिन्मयाचं ध्यान जर केलं तर अंतःकरण चिन्मय होऊन जातं आणि त्या चिन्मयाशी तुम्ही एकाग्र होता। सवितर्कतेमध्ये तर्कामुळे एकाग्रता, एकाग्रतेमुळे निरुद्धता आणि सुख। मग पुढे तुम्हाला इतका तर्क लढवायला लागत नाही, मूर्ती पाहिल्याबरोबर तुमचा विश्वासच बसतो ही चिन्मय आहे आणि थोडा विचार स्फुरतो ही सच्चिदानंद स्वरूप आहे, तनू देखील सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्या विचाराबरोबर एकाग्रता, निरुद्धता आणि समाधान असं तुम्हाला प्राप्त होतं, स्वरूप सुख प्राप्त होतं। पुढे पुढे तर्क आणि विचारही लढवायला लागत नाही, तर मूर्ती पाहिली की थोडा तर्क, थोडा विचार आणि तुम्ही त्याच्या आनंद स्वरूपाशी एकरूप होऊन जाता। याला सानंद संप्रज्ञात समाधी असं म्हणतात किंवा नाम घेताना देखील ते घडतं। तेव्हा आनंद जो आहे, मी आनंद रूप आहे असा ध्यात्याला भाव निर्माण होतो, एकाग्रतेनंतर चित्त निरुद्ध होतं, तेव्हा पुढे पुढे हा आनंद देखील स्वाभाविक होतो आणि तो आनंद ज्याला झाला तो आनंद स्वरूप पण मी केवळ आहे अशा भावाला प्राप्त होतो। बाकी सगळं संपतं पण आपण ध्यानामध्ये कधीही संपत नाही, शुद्ध जाणीव स्वरूप असा मी अस्मी भावाने शिल्लक राहतो। हा जो अस्मी भावाने शिल्लक राहिलेला आहे तो सास्मित, म्हणजे आता बाकी जगताचा लोप झालाय, इंद्रियांचा मनाचा लोप झालेला आहे आणि केवळ आपण आहोत चिदाकाशामध्ये, अशा बोधामध्ये तो बसतो, अशा बोधाला तो प्राप्त होतो, ही समाधीच। पण तरी देखील सुरुवातीला थोड्या तर्कांनी, विचारांनी आपण आनंद स्वरूप आहोत आणि मी आहे अशा किंचित शुद्ध अहंतेनी उरलेली समाधीच असते। ही जी समाधी आहे, ही समाधी पुढे मी केवळ असणं याच्यातला मी देखील निघून जाऊन मीचही भान न राहता केवळ अस्तित्व आहे, केवळ जाणीव आहे असं त्याच्या लक्षात यायला लागतं, तेव्हा तो निर्विकल्प समाधीला प्राप्त होतो। त्याला असंप्रज्ञात समाधी असं पतंजली महामुनी म्हणतात। मी तुम्हाला पतंजली योग काय आहे तो थोडक्यात सांगितला। आता कुंडलिनी योगाबद्दल देखील आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, आपली जिज्ञासाही असते। कुंडलिनी योग हा अतिशय आकर्षक योग आहे, विशेष करून ती सुषुम्ना नाडी, कुंडलिनी शक्ती सापाचं पिलू कुंकुमे नहाले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे इतकं आकर्षक वर्णन आहे। आणि छोटं साडेतीन वेटोळे घालून बसलेलं ते जागृत होतं, म्हणजे हे खरंच सापाचं पिलू कुंकुम म्हणजे अतिशय ताम्र वर्णाचं आणि ते कसं प्रवेश करत असेल याच्यात उत्सुकता फार आहे। तसंच चक्रांचं वर्णन आहे कुंडलिनी शक्ती, कुंडलिनी योगामध्ये त्याच्या आधी प्राणायाम करायला सांगितलेला आहे, त्या प्राणायामाने तिथं उब निर्माण होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते असं म्हटलेलं आहे। हा प्राणायाम देखील चार मात्रांमध्ये एका नागपुडीने घेऊन सोळा मात्रांमध्ये रोधून धरून आठ मात्रांनी दुसऱ्या नागपुडींनी सोडायचा आणि परत सोडलेल्या नागपुडीतून चार मात्रा घेऊन सोळा मात्रा अडवून ठेवून कुंभक करून आठ मात्रा सोडायचा असा सतत करत राहणं एवढाच एक पर्याय साधकाला आहे, बाकी काहीच करता येत नाही, कुंडलिनी वगैरे दूर राहिली. असा प्राणायाम करत असताना जेव्हा तुमच्या माकड हाडापाशी शक्तीची जाणीव निर्माण होते, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं मोठं आकर्षक वर्णन केलेलं आहे, ती जाणीव निर्माण होते, ती शक्ती ऊर्ध्वगामी होते आणि यांनी म्हटलं तसं पाठीत सळसळ झाली, मणक्यातून काही वर जात आहे असं वाटलं, तर तशा प्रकारचा अनुभव साधकाला येतो. आपल्या ठिकाणी जी षट चक्र आहेत ती षट चक्र ही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यक असणाऱ्या भावना आहेत. त्याचं जे पुस्तकात चक्र म्हणून वर्णन करून दाखवलेलं असतं आणि त्याला असे प्रकाश किरण दाखवलेले असतात त्या सगळ्या कल्पना आहेत, पण मूलाधार चक्र हे अन्नावर प्राण अवलंबून आहेत. आपल्या सगळ्या जीवनाचा आधार हा मूलाधार अन्न हा आहे आणि मूलाधार चक्राचा एरिया खूप मोठा आहे. तो खाली जरी गुदद्वारापाशी दाखवलेलं असलं तरी देखील गुदद्वार मोठं आतडं लहान आतडं जठर अन्ननलिका आणि चर्वण करणारं आपलं दात जीभ तोंड या सगळ्या गोष्टींचा मूलाधार चक्राशी संबंध आहे. याच्यातून अन्नाचं पचन होऊन बाहेर मलाचं विसर्जन होतं. मानवी जीवनामध्ये मूलाधार चक्राचं मोठं महत्व आहे, तिथून या योगाची सुरुवात होते आणि तिथूनच सुषुम्नेचं मुख देखील इडा आणि पिंगले बरोबर आहे आणि सुषुम्ना ही इडा आणि पिंगलेच्या मधून जाते असं सांगितलेलं आहे. ही इडा आणि पिंगला ही डावी आणि उजवी नाकपुडी या प्रतीकात्मक आहेत, तिथपर्यंत या इडा आणि पिंगला आणि मध्ये सुषुम्ना अशी एकमेकांना साथ करतात आणि इथं ज्याला काकी मुख असं म्हटलेलं आहे हटयोगामध्ये, तर ते अति अवघड आहे ओलांडायला. तिथून पुढे इडा आणि पिंगला जाऊ शकत नाहीत, त्यांची मर्यादा इथपर्यंतच आहे, पण सुषुम्ना किंवा मध्यमा त्याचाही छेद घेऊन वर जाते, चिदाकाशात आज्ञाचक्राकडे जाते आणि ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलेलं आहे हा जो टाळू प्रदेश त्याचा आतला भाग तिथपर्यंत जाते असं सांगितलेलं आहे. ही मूलाधार चक्रापासून ऊर्ध्वगामी होते. साधक जेव्हा बसतो तेव्हा पृथ्वी आणि आप या दोन्ही तत्वांचं विसर्जन झालेलं असतं, बसतो तेव्हाच त्यांनी ती जिंकलेली असतात स्थिर बसतो तेव्हा. आणि मूलाधार चक्रापासून ते हृदय कमल चक्रापर्यंत तेजाचं प्राबल्य सांगितलेलं आहे किंवा अग्नीचं प्राबल्य सांगितलेलं आहे, म्हणून तिथून जात असताना किंचित उष्णता जाणवत तिचा मार्ग देखील थोडा लक्षात येत कुंडलिनी शक्ती वर येते आणि जेव्हा ती अनाहत चक्रापाशी येते जे आपल्या मानवी हृदयाच्या तिथं येते तिथून ते आज्ञाचक्रापर्यंत वायूचं रूप धारण करते असं म्हटलेलं आहे. ती वायू स्वरूप होते तेव्हा प्राणायामाचं काम संपतं आणि दीर्घ प्राणायाम केल्यानंतर एकदा तिथून कुंडलिनी वर जाते असं साधकाच्या लक्षात येतं तेव्हा तो शांत बसतो आणि मग सगळं आपोआप घडून यावं तसं ती ऊर्ध्वगामी होते. छातीपासून ते आज्ञाचक्रापर्यंत वायूचं रूप घेऊन ती ऊर्ध्वगामी होत असताना त्याच्याबरोबर प्राणशक्तीबरोबर मन देखील ऊर्ध्वगामी व्हायला सुरुवात होते. सुरुवातीपासूनच मन प्राणाबरोबर असतं पण जेव्हा ती आज्ञाचक्राला ओलांडते आणि मस्तकाच्या प्रदेशामध्ये तो वायू आकाशामध्ये भरायला सुरुवात होतोय तेव्हा आकाशाचा प्रांत मोठा आणि भराभर तो वायू आत केवळ आकाशात ओढला जातो आणि तिथं त्याचं काय होतं कोण जाणे, तो लुप्त होऊन गेल्यासारखा होतो, तिथं मन ही त्याच्याबरोबर लुप्त होऊन जातं। प्राणाच्या योगानी मनाचा लय होणं हा हठयोग आहे, आणि मन मनाचा लय झाल्यामुळे प्राणशक्ती थांबणं पतंजलींचा आणि बाकीचे सगळे राजयोग तसे आहेत। म्हणून राजयोगामध्ये मनाकडे साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं। आपण जे ध्यान करतो नाथ संप्रदायाचं, ते राजयोगाचं ध्यान आहे, आणि तिथं सुरुवातीला थोडा वेळ प्राण आणि मनाची गाठ घालून दिल्यानंतर मग मनाकडं किंवा विचारांकडं आज्ञाचक्रापाशी साक्षीत्वानी पाहायला सांगितलेलं आहे। तिथे मनाचा लय होतो आणि त्याच्या पाठोपाठ प्राण देखील पांगुळतात। तर हठयोगामध्ये प्रथम प्राण ऊर्ध्वगामी होतात आणि मन त्या पर्वाच्या मागच्या गुरुवारी सांगितलेल्या उपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन आहे। सुईच्या नेढ्यामध्ये घातलेला दोरा जसा सुई वर गेली की आपोआप दोराही वर जातो, सुईबरोबरच तो जातो, तसं प्राणाबरोबर मन आपोआप वर जातात। आणि प्राणाचा लय होतो आणि मनाचा लय होतो, याच्यात प्राणाचा लय होणं हे अवघड समजलं जातं। प्राणापाठोपाठ मनाचा असला तरी प्राणाचा लय होणं हे अवघड समजलं जातं, आणि ही एकूण प्रक्रिया आहे ही तशा सद्गुरूंच्या शिवाय, मार्गदर्शक सद्गुरूंच्या शिवाय करता येत नाही, करणं कठीण आहे आणि एखाद वेळ धोकादायक देखील आहे। कारण कुंडलिनी योग केवळ शुद्ध ध्यानाच्या अंगानेच सांगितला कुठंच गेलेला नाहीये, तर हे सांगत असताना त्याला मिळणाऱ्या सिद्धींचंही वर्णन सगळीकडे केलं। आपण ती उपनिषद पाहिली तीन, तिथेही सिद्धींचं वर्णन केलेलं आहे, आणि सिद्धींकडे आकर्षण आपलं होणं हा मानवी स्वभाव असल्यामुळे ते एक डायव्हर्शन तिथं मिळतं। म्हणजे एखादी सिद्धी मिळतीये का, म्हणजे आपली प्रगतीही होतीये, अशी खूणगाठ बांधायला साधक सुरुवात करतो। म्हणून सिद्धींचं वर्णन करणं आणि सिद्धींकडे दुर्लक्ष करा असं म्हणणं हे योगामध्ये जरी सुलभ असेल, लिहून ठेवलेल्या योगामध्ये, तरी देखील साधकाला खरं आकर्षण सिद्धींचंच असतं। तो दूरवरचं ऐकू शकतो, डोळे मिटल्यावर दूरवरचं मनात येईल तिथं पाहू शकतो, तो हवं तिथं गमन करू शकतो, याचं फार आकर्षण साधकाला वाटतं। आणि अशा या सिद्धी इतक्या सोप्या आणि स्वस्त नाहीयेत, तरी देखील आपण सिद्धींच्या अंगानी सामर्थ्यशाली व्हावं असं प्रत्येकाला नकळत वाटायला लागतं। म्हणजे प्रगती होतीये का, सिद्धींवरून कळायचं। कारण प्राणांचं लय, मनाचं लय आणि समाधी ही फार दूरची गोष्ट झाली, पण सुरुवातीला जर सिद्धी येत असतील तर काहीतरी दूरश्रवण, प्रकाशदर्शन काहीतरी आपल्याला व्हावं अशा भावनेनी साधक युक्त होतो। म्हणून सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आता लिहून ठेवलेलं जेव्हा असतं तेव्हा सगळंच सांगायला लागतं, पण सद्गुरू असतील तर ते प्रत्येक वेळेला तुम्हाला सावध करतात, तुम्हाला ते सिद्धींच्या मार्गाला फिरकूच देत नाहीत। म्हणून जोपर्यंत तसे सद्गुरू लाभत नाहीत तोपर्यंत कुंडलिनी योगाचा प्राणायामाच्या सहाय्याने अभ्यास करणं हे धोकादायकच राहतं। एवढंच नव्हे तर असा अभ्यास करणारे भ्रमिष्ट लोक पुष्कळ तुम्हाला पाहायला मिळतील। मला क्षमा करा, त्यांना सामर्थ्याचा भ्रम होतो, म्हणजे परमार्थ कशाकरता करायचा आहे, आपलं जे जीवन आहे ते जीवन नॉर्मल जीवन अॅबनॉर्मल करण्यासाठी परमार्थ नाही करायचा, तर शांती, समाधान, आनंद, प्रेम यांनी तुमचं जीवन भरून जावं आणि तुमच्या अवतीभोवती आनंद पसरावा हा उद्देश आहे ना। म्हणून असे भ्रमिष्ट, तार्किक, तर्कट, आपल्या साधनेचा अभिमान निर्माण होणारे असे सद्गुरूंच्या मार्गदर्शनात खेरीज जे कुंडलिनी योगाचा अभ्यास करतात, तर अशी असं होण्याची शक्यता असते। आणि उरलेल्यांना एक आपण करतोय ते बरोबर की चूक हा सेल्फ डाऊट असं ज्याला म्हणतात, तो कधीच सुटत नाही। आपली प्रगती होतीये का होत नाहीये, हा जो डायलेमा आहे त्याच्यामध्ये साधक सतत राहतो। म्हणून हठयोग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज करू नये असं मी नक्की सांगतो। आता मी प्रश्न वाचतो। ही कुंडलिनी जागृत होत असल्याची व प्रगतीची अवस्था आहे काय? आता प्रश्न असा की यांना असं कमरेकडून पलीकडे वरच्या मार्गाने काही जात आहे असं का वाटलं? पूर्वजन्मी यांनी काहीतरी अभ्यास केलेला आहे, मागच्या जन्मामध्ये काही अभ्यास केलेला आहे, असा अभ्यास केलेला असल्यामुळं तो अभ्यास या जन्मामध्ये काही एक प्रतिफळला, ही भाग्याची वेळ समजू। पण तशा प्रकारचे सद्गुरू मिळाले नाहीत तर कुंडलिनी योग करू नये। मला देखील याचा अनुभव आहे, आपल्या पाठीतून सळसळत काहीतरी वर जातं। मी तेव्हा 11वी मध्ये होतो बर का, आणि लोणावळ्याला कोणता आश्रम तो शेखर दिव्य मनशांती केंद्र, आणि त्या मनशांती केंद्राचे कोण लेले भिडे, भिडे म्हणून त्यांचे पेपरमध्ये लेख येत असत। तर मला कोणीच अधिकारी व्यक्ती माहीत नव्हती, मी तेव्हा बारामतीला होतो, हे अनुभव मला यायचे। तर मी त्यांना पत्र लिहिलं की मी असं असं ध्यानाला बसतो, मला असे असे अनुभव येतात। तर त्यांचं मला उत्तर आलं की या अनुभवांकडे अजिबात लक्ष देऊ नये, या तत्व म्हटलं तर प्राथमिक गोष्टी आहेत, आणि योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज असा प्राणायाम देखील फारसा करू नये असं त्यांचं मला उत्तर आलं। मला कालांतराने स्वामीजी भेटले, पण जर आधी काही केलेलं असेल तर जे पूर्वजन्मी साधकाची वेगानी प्रगती होते, हे जे कोणी आहेत यांची वेगानी प्रगती होऊ शकेल। त्यांनी असं म्हणलं की सुषुम्ना नाडीतून वरच्या दिशेने हळूहळू वेदना होत गेल्या, सुषुम्ना नाडीतून वेदना होत नाहीत, सुषुम्ना नाडीतून प्राणशक्ती वर जाताना किंचित उष्ण असं नाभी कमलापासून ही वर येईपर्यंत हृदयापर्यंत येईपर्यंत असं जाणवण्याची शक्यता असते, पण वेदना नसतात। आणि दुसऱ्यांदा जेव्हा अनुभव आला तेव्हा त्यांच्या पत्नीनी हात फिरवून ते शांत केलं, ते आनंददायी नव्हतं असं त्याचा अर्थ आहे नॉर्मल। आणि त्यांना डॉक्टरांकडे जायला लागलं की हे काय आहे, काहीतरी चुकतंय का, म्हणून हा अभ्यास करू नये असं मी सांगतो। आता ही कुंडलिनी जागृत होत असल्याची व प्रगतीची अवस्था आहे की काय? तसे असेल तर सहस्रदलापर्यंत पोहोचावयास किती अवधी आहे? तर सहस्रदलापर्यंत पोहोचणं नाही आणि असा अभ्यास नाही। तुम्हाला जर कोणी ध्यानाचा अधिकारी असा सत्पुरुष भेटला, सद्गुरू, तर त्याचा तुम्ही अनुग्रह घ्या असं मी यांना सांगेन कोण आहेत ते, आणि ते सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे करायला सुरुवात करा। सुषुम्ना, सहस्रदल, ब्रह्मरंध्र, तर या अशा प्रकारच्या कुंडलिनी योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दापेक्षा आणि त्यावरून प्रगतीच्या खुणा ओळखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधं चालत राहणं, मग नंतर बारामतीहून पुण्यात आम्ही आलो आणि स्वामीजी भेटले आणि माझाही हा प्रश्न सुटला। कारण त्यांनी मला सांगितलं पुष्कळ की तुम्ही एखाद्या सद्गुरू तुम्हाला अनुग्रह देतील किंवा सद्गुरूंकडून समजून सांगा, आणि ते असंही म्हणाले की इथं या तुम्ही, इथं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल। पण एका संस्थेमध्ये जाऊन मार्गदर्शन घेणं, संस्थेच्या नियमाप्रमाणे तिथं जाऊन राहणं वगैरे, आणि तेव्हा मी तसा लहान होतो, मला हे काहीच शक्य नव्हतं, मी गेलोही नाही तिथं कधी। तर कुंडलिनी जागृत होत असण्याची आणि प्रगतीची अवस्था, त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की काही एक जो अनुभव आला तो पूर्वजन्माच्या साधनेला धरून आला, पण त्याला पद्धतशीर आणि एक रास्त गुरुंना जसा अपेक्षित आहे तर तसा मार्गच यांना देखील आणि कोणालाही योग्य असेल, नाहीतर हे सगळं कल्पनेचं तंत्र राहण्याची शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे कोणत्या सिद्धीची इच्छा मनात सुद्धा येत नाही, कशाला यायला पाहिजे, जरी लिहायचंही काही कारण नाही सात्विक साधकाने की कोणत्या सिद्धीची इच्छा मनात सुद्धा येत नाही, कारण सिद्धीची इच्छा मनात असणं हाच अहंकार आहे. मला कोणी कोणी मी स्वामी असं माझ्या नावाच्या मागं असल्यामुळं कधी कधी त्या अंगाने प्रश्न विचारायला येतात, मी त्यांना सांगतो मला काही कळत नाही याच्यातलं. काही कळत नाही असं म्हणण्यामध्ये संकोच असायचं काही कारण नाही. आणि दुसरं म्हणजे मला माझ्या ठिकाणी या सिद्धी नाहीत असं म्हणण्यामध्येही संकोच असायचं काही कारण नाही. दुसऱ्यांनी म्हणायचं आणि आपल्याला कसं कळत नाही त्याच्याऐवजी काहीतरी उत्तर द्यायचं याच्यातही अहंता आहे, किंवा आपल्याकडे काही सिद्धीची अपेक्षा धरण्यामध्येही अहंताच आहे. सिद्धीचा कुठे प्रश्न येतो? आनंद, समाधान, शांती, प्रेम यांनी युक्त जीवन आपल्याला जगायचं आहे, याकरता आपण परमार्थ करतो. कोणती सिद्धी? मनुष्य हा तसा सिद्धींपासून वंचितच आहे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी किंवा जीवाच्या ठिकाणी काही गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत, त्याच्यातल्या जगत व्यापार वर्ज्य प्रकरणात असं ब्रह्मसूत्र म्हणतं. म्हणजे कोणीही जीव कितीही मोठा झाला, कोणीही संत अगदी त्याला भगवंत म्हणायला सुरुवात केली कोणी, तरी त्याला मातीचं ढेकूळ देखील बनवता येणार नाही, जी ईश्वराची शक्ती आहे. त्यामुळं या ज्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, खिशातून किंवा असं हवेतून काहीतरी काढून देणं, या अशा गोष्टींवर विश्वास देखील ठेवू नका. आणि दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येणं किंवा भूत भविष्याचं विशेष ज्ञान असणं या विद्या आहेत, आणि या विद्यांचा पद्धतशीर अभ्यासही करता येतो, त्याचा परमार्थाशी काही संबंध नाहीये. म्हणून साधकांनी सिद्धीची इच्छा मनात येत नाहीये हे यांचा चांगुलपणा आहे, हे त्यामुळेच साधक आहेत असं मी म्हणतो. भगवत दर्शनाची प्राप्ती व मोक्ष मार्गाची अपेक्षा आहे असंच जीवन असलं पाहिजे. या प्रगतीत वैयक्तिक दोष वगैरे असल्यास आपण अवश्य मार्गदर्शन सूचना द्याव्यात. मी तशा मार्गदर्शन किंवा सूचना देण्याच्या ऐवजी मी असं म्हणतो की जर कोणी योग्य व्यक्ती तुम्हाला आढळली तर त्या व्यक्तीकडून तुम्ही ध्यानाबद्दल मार्गदर्शन घेऊन गुरुगम्य पद्धतीने गुरुपदिष्ट मार्गाने ध्यान करायला सुरुवात करा. वाचून नको, भागवत देखील नको, उद्धव गीता देखील नको, कारण वाचण्याला समजण्याला मर्यादा असते. वाचून जे आपल्याला समजतं ते आणि त्यांना सांगायचं आहे ते, याच्यामध्ये एक अंतर राहतं. आपल्याला वाचल्यावर सगळंच समजतं असं नाही, म्हणून तर आपण निरूपणाला येऊन बसतो. असं असल्यामुळं वाचून केलेल्या परमार्थामुळं तुम्ही परमार्थाच्या बाबत एक सजग राहता, हा मोठा गुण आहे वाचनाचा. आणि अशा या वाचनामुळं किंवा पूर्व साधनांमुळेच गुरु भेटण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्हाला जर कोणी गुरु भेटले तर ते गुरु तुम्हाला ध्यानाविषयी काही सांगतील आणि त्याप्रमाणे करायला लागा, हे पाठीतून हे सगळं थांबून जाईल. आपण ही कल्पनाही नको करायला आणि तशा प्रकारे माझं म्हणजे अशी यांना हे कोण आहेत त्यांना प्रार्थना आहे की असा गूढ आणि आपल्याला असं काही झालं तर काळजी वाटावी, डॉक्टरांकडे जावं असं वाटणं, तर मार्गदर्शनाखेरीज मार्गदर्शनाच्या अभावीच हे सगळं होत असतं. आणि सांप्रत कुंडलिनी योगाचं मार्गदर्शन करणारे गुरु जवळपास नाहीत असं स्वामीजी म्हणत असत. स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना असं सांगितलेलं होतं. त्यामुळे या कुंडलिनी योगाचं आकर्षण असेल तरी त्या मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शकच कमी आहेत. मला सुद्धा माहित नाहीत कोण मार्गदर्शक आहेत, त्यामुळं तशा रोग जाय दूध साखरे तरी निंब कापियावा असं स्वरूपानंद म्हणत असत। त्यामुळं हठयोग कुंडलिनी योग हा योग हा ग्रंथामध्ये आहे आणि त्याचं वर्णन सापडतं, तो आकर्षक देखील आहे, पण राजयोगाची साधना सांगणारे गुरुच आत्ताच्या काळात तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे। जर भेटले तर गुरूंकडे जाऊन त्यांना प्रार्थना करून त्यांचे आणि आपले विचार जर जुळत असतील तर गुरूंकडून अनुग्रह घ्यावा आणि मग साधना करायला लागावी। जेव्हा असं काही होत आहे तेव्हा यांची साधना देखील तशी वेगाने पुढे जाईल असं मात्र मला वाटतं। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्री राम।